आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळला. संसदेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी भाजपा आणि काँग्रेसकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल. महाराष्ट्र विधान परिषदेचे 19वे सभापती म्हणून प्राध्यापक राम शिंदे यांची एकमताने निवड. नायजेरियात बालजत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत 35 बालकांचा मृत्यू. आणि भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघादरम्यानचे आगामी 2 वर्षातील सर्व सामने त्रयस्थ देशात खेळवण्याचा आयसीसीचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात सभागृहात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव उपाध्यक्ष हरिवंश यांनी काल फेटाळून लावला. धनखड पक्षपातीपणे काम करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता. उपराष्ट्रपती धनखड यांची प्रतिष्ठा डागाळण्याच्या हेतून घाईनं केलेली ही कृती अयोग्य असून त्यामध्ये अनेक चुका असल्याचं हरिवंश यांनी ठराव फेटाळताना म्हटलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानावरून काल सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला, त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत या आणि इतर विषयांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले. गोंधळ आणि घोषणा चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समर्थनार्थ तसंच काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी काल संसदेच्या आवारात निदर्शनं केली, तर शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरात मोर्चा काढला. या निदर्शनांमध्ये धक्काबुक्की होऊन भाजपचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत हे 2 खासदार जखमी झाले. या धक्काबुक्कीत आपल्यालाही इजा झाल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. या प्रकरणी भाजपा आणि काँग्रेसनं परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. उद्या सिलीगुडी इथं सशस्त्र सीमा बलाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे 19वे सभापती म्हणून प्राध्यापक राम शिंदे यांची काल एकमतानं निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिंदे यांना सभापतीच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेऊन गेले. विधान परिषदेच्या सभापतीपदी विधान परिषद सदस्य प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सदस्य श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि शिवाजीराव गर्जे यांनी मांडला. त्याला सदस्य मनीषा कायंदे, अमोल मिटकरी आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिलं. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांचा परिचय करून दिला. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. त्यासंदर्भातील याचिका काल न्यायालयानं फेटाळून लावली. मतमोजणीवेळी तथाकथित वादग्रस्त मतं वायकर यांना कशी मिळाली हे सिद्ध करायला प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल किर्तीकर अपयशी ठरले आहेत, त्यामुळे किर्तीकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. या कार्यक्रमाचा 8वा भाग पुढील महिन्यात अर्थात जानेवारी 2025 सादर होणार आहे. या संवादात्मक कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून 14 जानेवारीपर्यंत MyGOV पोर्टलवर नोंदणी करता येईल. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना जीवन एक उत्सव म्हणून साजरं करण्यासाठी प्रोत्साहित करणं ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणाऱ्या प्रस्तावित चर्चेदरम्यान युक्रेनबरोबरचं युद्ध थांबवून तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह कोणत्याही युक्रेनियन अधिकाऱ्यांशी बिनशर्त वाटाघाटी करण्यास आपण तयार असल्याचं पुतीन यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तथापि वाटाघाटीच्या करारांवर युक्रेन संसदेचे सदस्य म्हणून रशियाने मान्यता दिलेल्या अधिकृत अधिकाऱ्यांनीच स्वाक्षरी केली पाहिजे अशी आग्रही भूमिका पुतीन यांनी यावेळी मांडली. दरम्यान हा युद्ध संघर्ष लवकरात लवकर संपवण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं असलं तरीही याबाबतची आपली भूमिका त्यांनी अद्याप स्पष्ट केलेली नाही. नायजेरियामधील इबादान शहरात ख्रिसमस निमित्त आयोजित बालजत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत 35 मुलांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. एका शाळेत आयोजित या कार्यक्रमात रोख रक्कम आणि खाऊ वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सुमारे 5,000 मुलं सहभागी झाली होती. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेलं 20% शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. श्रीलंका सरकारनं कांद्यावरील आयात शुल्क 20% कमी करून अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरू केले असल्यानं नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीनं रद्द करणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात एनटीपीसीच्या वसाहतीनं भारतीय हरित इमारत परिषद अर्थात आयजीबीसीचं जलस्रोत व्यवस्थापनातील प्रशस्तीपत्र मिळवलं आहे. हा मान मिळवणारी भारतातील ही पहिलीच टाउनशिप आहे. या वसाहतीनं शाश्वत जलस्रोत व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यात पावसाच्या पाण्याची साठवणूक, सांडपाण्याचा कार्यक्षम पुनर्वापर आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे पाण्याचा कमी वापर करणं यांचा समावेश आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात कुर्ला इथं झालेल्या बस दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून 9 झाली आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान काल मृत्यू झाला. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून घारापुरी बेटांकडे जाणारी बोट उलटून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 13 झाली असून बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. मुंबईतील वानखेडे मैदानाचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन येत्या जानेवारी महिन्यात आहे. यानिमित्त 12 ते 19 जानेवारी दरम्यान विशेष कार्यक्रम आयोजित करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या औचित्यानं एका विशेष बोधचिन्हाचं अनावरणही करण्यात आलं. पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवले जातील असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. तसंच येत्या 2025 ते 2027 या कालावधीत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघादरम्यान होणारे सर्व सामने त्रयस्थ देशात खेळवले जातील. यात 2025 भारताने आयोजित केलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक आणि श्रीलंकेत होणाऱ्या पुरुषांच्या 20 षटकांच्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धांचा समावेश आहे. महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं वेस्ट इंडिजचा 3र्या सामन्यात 60 धावांनी पराभव करत ही मालिका 2-1 अशी जिंकली. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी T20 आजवरची सर्वाधिक 217 धावसंख्या उभारली. स्मृती मंधानानं 77 तर रिचा घोषनं 54 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळला. संसदेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी भाजपा आणि काँग्रेसकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल. महाराष्ट्र विधान परिषदेचे 19वे सभापती म्हणून प्राध्यापक राम शिंदे यांची एकमतानं निवड. नायजेरियात बालजत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत 35 बालकांचा मृत्यू आणि भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघादरम्यानचे आगामी 2 वर्षातील सर्व सामने त्रयस्थ देशात खेळवण्याचा आयसीसीचा निर्णय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.